हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ शं च मे वयश्च मे प्रियं च मेनु कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविच्च मे ज्ञात्रं च मे सूश्च मे प्रसूश्च मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सुषा च मे सुदिनं च मे ऊर्क्ष मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्धिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च मोद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नं च मे शुच्च मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे त्र्यम्बकश्च मे णवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंदादांनी लिहिलेल्या आहेत, त्याचं वाचन सद्भक्त रेवतीताई करणार आहेत। मिलिंदादा काही कामानिमित्त परगावी गेलेले आहेत।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। ब्युटी क्लॉथ स्टोअर्स मध्ये आम्हा काही मित्रांचं येणं जाणं अधूनमधून सुरू झालं होतं। स्वामीजींच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि सात्विक भाव याचं मला राहून राहून आश्चर्य वाटायचं। मी जेव्हा दुकानात जाई तेव्हा निरखून निरखून त्यांचे भाव टिपण्याचा प्रयत्न करत राही। ते लोकांशी बोलत असताना, आरती म्हणत असताना, नमस्कार घेऊन प्रसाद देत असताना, स्वामी स्वरूपानंदांच्या तजवीरीकडे पाहत असताना त्यांचं प्रेम सहजता याचं मला गूढ वाटत असे। एकदा मनात विचार आला की हे खरोखरच इतके प्रेमळ आणि विनम्र आहेत की हा अभिनय आहे। हा विचार व्यक्त करताना सुद्धा मला आता स्वतःचीच लाज वाटत आहे, पण असा विचार आला होता खरा। काही दिवसांनी माझं माझ्याच लक्षात आलं की हा अभिनय असणं केवळ अशक्य आहे, ही व्यक्तीच जगावेगळी आहे। मी अशा मूक तपासण्या करत होतो आणि मला वाटतं की स्वामीजींना याची पूर्ण कल्पना होती। तो सर्व काळ मी दुकानात गेलो तरी स्वामीजी माझ्याकडे विशेष लक्ष देत नसत। नमस्कार करून प्रसाद देताना ते गोड हास्य करत, पण बोलणं जवळजवळ नाहीत। एक दिवस मिलिंद वाटवेला मी विचारलं की तू अनुग्रहित आहेस का? हा शब्द मी नुकताच दुकानात कोणाकोणाच्या तोंडून ऐकला होता। मिलिंद म्हणाला, हो मी त्यांचा अनुग्रहित आहे। आपल्या युवा केंद्रात येणारे मकरंद, विजय, नाना, सुगंध ही सगळी मुलं स्वामीजींची अनुग्रहित आहेत। पण अनुग्रह म्हणजे काय असतं? मी विचारलं। अनुग्रह म्हणजे ते सद्गुरु या नात्यानी आपल्याला ध्यानाची दीक्षा देतात, नाथ संप्रदायाची सोहम ध्यान साधना आपल्याला शिकवतात. मी कुतूहलाने विचारलं, अनुग्रह घेतला की काय काय पथ्य पाळायला लागतील. तो म्हणाला, विशेष काही नाही. अभक्ष भक्षण, अपेयपान, सिगारेट हे सर्व निषिद्ध असतं. बाकी आपलं जे नेहमीचं जीवन आहे त्यात काही फारसा फरक करायचा नाही. मला हे जरा सर्व अपरिचित होत. हा विषय मी पुढे वाढवलाच नाही. असेच 2-3 आठवडे गेले. 1979 मधला नोव्हेंबर महिना असावा. मला मिलिंद रस्त्यात भेटला. काही जुजबी बोलणं झाल्यावर त्यांनी अचानक मला सांगितलं, तू अनुग्रहाबद्दल स्वामीजींना विचार. ते हो म्हणाले तर तुला अनुग्रह होऊ शकतो. मी हे सर्व ऐकून काळजीत पडलो. खर तर मला अनुग्रहाची ओढ लागलेली नव्हती. अनुग्रह घेतला की फारच नीट वागण्याची जबाबदारी पडणार होती. नियमित ध्यान करावं लागणार होत. माझ्या स्वच्छंदी महाविद्यालयीन विद्यार्थी जीवनावर ते संकटच ठरणार होत. मी त्याला म्हणालो, अरे माझी अजून इतकी तयारी नाही असं मला वाटतंय. तो आपला एका सोडायला तयार नव्हता. तो मला म्हणाला, अरे तयारी वगैरे होते, एकदा अनुग्रह घेतला की सगळं होईल. मी अनिच्छेनेच मिलिंदच्या सांगण्यावरून स्वामीजींना विचारायचं ठरवलं. एक दिवस मी याच विवंचनेत घालवला. तो आग्रह करतो म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानात जाऊन स्वामीजींना विचारायचं असं निश्चित केलं. सकाळची प्रार्थना झाल्यावर मी हळूच स्वामीजींना विचारलं, स्वामीजी मला अनुग्रह मिळेल का? माझ्या बोलण्यातच संदेह होता. मला ओढ नाही हे मलाही आतून जाणवत होत. स्वामीजींनी क्षण 2 क्षण माझ्याकडे बघितलं. मला विचारलं, खरंच हवा आहे तुला अनुग्रह? मी होकारार्थी मान डोलावली. श्वांत स्वरात ते उद्गारले, तू अजून येत राहा, काही दिवस जाऊ देत, मग बघूया आपण. माझ्या मनात त्यांच्याविषयी येणाऱ्या शंका, माझ्या अनुग्रहाबद्दलची अनिच्छा हे सर्व स्वामीजींच्या अंतरपारखी नजरेतून सुटलं नव्हतं. अनुग्रहाबद्दल जरा देखील संदिग्धता असेल तर स्वामीजी त्यासाठी अनुत्सुक होते. एका बाजूनी बरं झालं स्वामीच नाही म्हणाले. अशा कल्पनेने सध्या आपण सुटल्याची भावना झाली तर दुसऱ्या बाजूने नंतर बघू असं म्हटल्यामुळे मी अंतर्मुख झालो. त्यांनी आपला विकल्प अभाव हे बरोबर पकडलं याची स्पष्ट जाणीव मला झाली. नकळत अनुग्रह घेण्याच्या मानसिकतेकडे माझा प्रवास सुरू झाला. माझ्या मित्रांना मी या प्रसंगाबद्दल सांगितलं. त्यांच्याही मनात अनुग्रहाबद्दलच्या विचारांचे आंदोलन व्हायला सुरुवात झाली होती. थोडं थांबून स्वामींना पुन्हा विचारूयात असं आम्हा चौघांनी ठरवलं. संघाची दैनंदिन शाखा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रखर हिंदुत्वनिष्ठ विचारधारा यांचा जबरदस्त प्रभाव माझ्या मनावर पडला होता. शिवाजी महाराजांच्या हिंदू पदपातशाहीचं अनावरण आकर्षण वाटायला लागलं होतं. पूजनीय गोळवलकर गुरुजींच्या चरित्रात उमटलेली त्यांची आध्यात्मिक तळमळ याचीही मनाला भुरळ पडली होती. या विचारांच्या धकाधकीत स्वामीजींच्या दुकानात एका सुस्थिर आणि शांत परमार्थिकतेचा स्पर्श होत असे. स्वामींनी आपल्याला हिंदू संघटनाविषयी काहीतरी सांगावं असं मला वाटे. पण क्वचितच स्वामीजी अशा विषयांना स्पर्श करत असत. एका संध्याकाळी दुकानात शाखा आटपून गेल्यावर मी आपणच त्यांना सांगितलं की मी शाखेतून इथे आलो आहे. त्यांनी किंचित स्मितहास्य केलं. मला विचारलं, हो कुठे जातोस शाखेसाठी? मी अभिमानाने उत्तर दिलं, शिवाजी मंदिर सायम शाखा रेणुका स्वरूपच्या मैदानावर भरते. अरे वा छान, काय करता शाखेमध्ये तुम्ही? मी मला आवडणारे सर्व खेळ सांगायला सुरुवात केली. आम्ही दंडांचे प्रहार करतो, खडग खेळतो, वैत्र चर्म असतं, चिरचिर घोडी, सारखे खेळ असतात वगैरे वगैरे. मी बोलता बोलता थांबलो तर ते गालातल्या गालात हसत होते, माझ्याकडे बघत होते. दुकानात ताराताई, कांचनताई, संजीवनी अशा काही भगिनी बसलेल्या होत्या. कांचनकडे बघत ते म्हणाले, जो कांचन जो, बघ हा शाखेत जाऊन काय काय खेळतो, नाहीतर तुम्ही मुली नुसत्या इथे येऊन डोळे मिटून बसून राहता. सगळ्या मुली हळूच खुदू खुदू हसत होत्या. मग मला म्हणाले, आमच्या ताराचे भाचे येतात का तुझ्या शाखेत? प्रखर हिंदुत्वनिष्ठ आहेत ते. सर्वजणी स्वामीजींबरोबर खळखळून हसल्या. आता मला समजलं की स्वामींनी माझी चांगलीच फिरकी घेतली. मग माझ्याकडे बघत गंभीरपणे म्हणाले, संघाचं कार्य खूप मोठं आहे, तू शाखेत जातोस ते सुद्धा चांगलंच आहे, पण त्याबरोबरच आपण थोडी ध्यानधारणा पण करावी. गोळवेलकर गुरुजींनी जसं परमार्थ आणि समाजकारण दोन्ही यशस्वीपणे करून दाखवलं, तसं साधायचं असेल तर आधी साधना पक्की करावी लागते. स्वामीजींचं बोलणं तिथे जमलेले सर्वजण लक्षपूर्वक ऐकत होते. प्रथम स्वामींनी केलेल्या गमतीमुळे मी मनातून थोडा खट्टू झालो होतो, पण अखेरीस त्यांनी सांगितलेल्या विचारामुळे माझं मन शांत झालं. पुन्हा एकदा आपण अनुग्रह घ्यावा असा प्रबळ विचार मनात आला. असंच 2-3 आठवडे गेले असतील. पंकज, सुनील, शशांक आणि मी आम्हा सर्वांना आता अनुग्रह घ्यायचाच असं प्रकर्षाने वाटायला लागलं. आम्ही मिलिंदला हे सांगितल्यावर त्यांनी आनंदाने स्वामीजींना विचारण्याविषयी आम्हाला सांगितलं. मी आणि पंकजने स्वामीजींना दुकानात जाऊन विचारलं की आम्हाला अनुग्रह हवा आहे. जणू स्वामींना हे माहीतच होतं की आम्ही हे विचारणार. ते तत्काळ म्हणाले, हो देतो, सोमवारी सकाळी बरोबर 8:30 वाजता या, मिलिंद तुम्हाला सांगेल काय आणायचं ते. आम्हाला दोघांना अनुग्रहासाठी बोलावले हे सुनील आणि शशांक यांना मी सांगितलं. ते दोघेही फार फार उत्सुक होते. दुसऱ्या दिवशी सुनीलने स्वामींना विचारलं. त्याच्या चेहऱ्यावरची आतुरता आणि आवेग बघून स्वामीजींना खूप समाधान वाटलं. ते त्याला म्हणाले, हो तर तुम्हाला नाही देणार तर अजून कोणाला देणार अनुग्रह? तुम्ही दोघं सोमवारी 9 वाजता बागेश्वर निवास मधल्या आपल्या घरी या. मिलिंद वाटवेंनी अनुग्रहाला जाताना घेण्याची काय तयारी असते ती आम्हाला सांगितली. आणि सोमवार 24 डिसेंबर 1979 या दिवशी अनुग्रह घेण्यासाठी आम्ही 4 मित्र तयार झालो. श्रीकृष्णार्पण.
श्रीराम, कृपया सर्व साधकांनी शक्य तेवढं पुढे सरकून घ्यावं.
नाचत गुरु भजनी आम्ही, नाचत गुरु भजनी आम्ही, जाऊ निरंजनी आम्ही, जाऊ निरंजनी. नाचत गुरु भजनी आम्ही, जाऊ निरंजनी. सहजची आलो सहजची जातो सहजची आलो सहजची जातो राहुनी जनी बिजनी राहुनी जनी बिजनी आम्ही जाऊ निरंजनी नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी नाही कुणाचा मी नाही कुणाचा मी नाही कुणाचा मी माझे न कोणी नाही कुणाचा मी माझे न कोणी नाही मोहमनी नाही मोहमनी आम्ही जाऊ निरंजनी नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी अवधूत कृपे समरस झालो अवधूत कृपे समरस झालो अवधूत कृपे समरस झालो दत्त निरंजनी आम्ही दत्त निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी जाऊ निरंजनी
हरि हरि साधना आहेतच पण गुरु भजन हीच खरी साधना गुरु भजनामध्ये मोठ्या आनंदाने राहून नाचत आम्ही मोक्षाला प्राप्त होऊ गुरु भजन हे गुरुंवरच्या प्रेमाने होणारी गोष्ट आहे जिथं प्रेम असतं तिथं भजन असतं पंत महाराजांना त्यांचे गुरु भेटले त्यांनी अनुग्रह दिला ते तयार नव्हते अनुग्रहाला शास्त्राधीत होते शास्त्रांचा संपूर्ण अभ्यास झालेला होता शास्त्री होते आणि सद्गुरु घरी आले तेव्हा हे परसात जाऊन बसले न जाणो आपल्याला हे अनुग्रह देतील त्यामुळे त्यांच्या समोरच नको जायला मात्र विकर्षण हे आकर्षणच असत त्यांचं जितकं तीव्र विकर्षण होत तितकं तीव्र आकर्षण निर्माण झालं कोण हे ग्रहस्थ आपल्या घरी आलेले आहेत ते कसे दिसतात कसे बोलतात काय सांगतात याच्याविषयी उत्सुकता अति उत्सुकता निर्माण झाली आणि समोर तर जायचं नव्हतं अशा घालमिलीतून ते सद्गुरूंना भेटले आणि सद्गुरूंची प्रेमळ मूर्ती पाहून ते थक्क झाले, चकित झाले. असा भाव होता की आपल्याला शास्त्र माहित आहेत, त्यामुळे अर्थातच तत्व माहिती आहे, गुरूंची आवश्यकता नाही, असा भाव होता. पण शास्त्र मूर्तिमंत कशी असतात ते त्यांना गुरूंकडे पाहून कळलं. आणि जितक्या वेगाने ते विकर्षित झालेले होते तितक्या वेगाने आकर्षित होऊन ते शरणागत झाले, त्यांना अनुग्रह झाला. सद्गुरूंचा अतिशय अल्प सहवास त्यांना मिळाला, त्यांचे सद्गुरु त्यांना परत भेटले नाहीत. तेव्हा भेटून जे गेले ते परत भेटले नाहीत. आणि हे मात्र सद्गुरूंच्या आठवणीमध्ये रमून रात्र त्यांच्या प्रेमाची आठवण काढून तळमळत असत असे अशी यांची परिस्थिती झाली. त्यांना रडू यायला लागलं. आणि अतिशय प्रेमाने ध्यास लागल्यामुळं मुळातच असलेला शुद्ध सत्वगुणी पिंड शास्त्रांचा अभ्यास अतिशय शुद्ध नेमस्त वर्तन आणि सद्गुरूंची कृपा अनुग्रह सद्गुरूंनी सांगितलेली साधना आणि सद्गुरु भेटीची म्हणजे सद्गुरूंकडेच जाण्याची तीव्र तळमळ, सद्गुरूंशी एकरूपता साधण्याची तीव्र तळमळ, त्यामुळे हळूहळू ते पूर्ण झाले. त्यांची तळमळ त्यांना बोध देऊन गेली, तळमळ निमाली. सद्गुरूंनी देह ठेवल्याची देखील बातमी त्यांना कळली. आणि मग आता सद्गुरु हे निर्गुणातच निरंजनातच आपल्याला भेटणार, ते समक्ष भेटू शकत नाहीत अशीही जाणीव त्यांना झाली. नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी, सहजची आलो सहजची जातो राहुनी जनी विजनी, अशा प्रकारचे गुरु प्रेमाखेरीज दुसरं काहीही पंत महाराजांच्या अभंगात सापडत नाही. गुरु प्रेम ओतप्रोत भरलेलं. पंचारती ओवाळू नित्य सहजानंदे भजनी खेळू, देह हे ताट करूनी मन बुद्धी शुद्ध निरांजनी भक्तीचे घृत घालूनी, ज्ञान दीपे अखंड ज्ञान ज्योती अखंड दीप पाजळू पंचारती ओवाळू. सगळे पंत महाराजांचे अभंग आहेत. नाही रे मी नाही रे सद्गुरु सर्वा ठाई रे, पंत महाराजांचाच अभंग आहे. त्यांच्या असं लक्षात आलं की आपण आपलं इथं येणं झालं प्रपंचामध्ये ते सहज झालं, कुठल्याच संकल्पाने नाही झालं. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे असं आपलं झालेलं नाही, आपण निर्वासनच आलो सहजच आलो. आणि इथे येऊन देखील आपण वासना नाही जमा केल्या, त्यामुळे आपलं जाणं देखील सहजच होणार आहे. आपण जनामध्ये राहिलो काय अथवा विजनामध्ये राहिलो काय दोन्ही ठिकाणी आपण आपल्या तृप्तीमध्ये राहणार, समाधानामध्ये राहणार। अवधूत कृपे म्हणजे गुरूंच्या कृपेनी समरस झालो, दत्त निरंजनी, निरंजनामध्ये मी समरस झालो असं पंत महाराज म्हणतात। पंत महाराजांचे अभंग ऐकले की अस्वस्थ व्हायला होतं, गुरु भक्तीमुळं अस्वस्थ। अजून एखादं म्हणा की डॉक्टर या पंत महाराजांचाच म्हणा। इतके प्रेमाने ओथंबलेले अभंग फार क्वचितच सापडतील असे पंत महाराजांचे अभंग आहेत। मात्र त्यांचं जे दर्शन होत ते दर्शन हातात एक छडी असायची त्यांच्या, असं मी फोटोही पण स्वामीजी वर्णन करायचे, उंचे पुरे धिप्पाड केस वाढलेले आणि हातात एक छडी असायची। त्यांनी स्वतःचा संसार केला नाही पण आपल्या भावंडांचा संसार, त्यांची भावंडांची मुलं त्यांना सगळ्यांना शिकवणं इत्यादी अशा प्रकारचा स्वतः संसार न करता देखील मोठं कुटुंब त्यांनी सांभाळलं। पण मुख्यतः त्यांचा बोध ही गोष्ट अतिशय आकर्षक कोणालाही वाटेल अशी आहे।
नाही रे मी नाही रे, नाही ते मी नाही रे, सद्गुरु सर्वाठाई रे, सद्गुरु सर्वाठाई रे, नाही रे मी नाही रे, नाही रे मी नाही रे, सद्गुरु सर्वाठाई रे, सद्गुरु सर्वाठाई रे, चिद्विलास सर्वदृश्य हे, चिद्विलास सर्वदृश्य हे, आत्मस्वरूपी पाही रे, आत्मस्वरूपी पाही रे, सद्गुरु सर्वाठाई रे, सद्गुरु सर्वाठाई रे, नाही रे मी नाही रे, नाही रे मी नाही रे, सद्गुरु सर्वाठाई रे, द्वैताद्वैत जीव कल्पना, द्वैताद्वैत जीव कल्पना, बुडाली आनंद डोही रे, बुडाली आनंद डोही रे, सद्गुरु सर्वाठाई रे, सद्गुरु सर्वाठाई रे, प्रेमास्तव गुरु भक्त हा, प्रेमास्तव गुरु भक्त हा, दत्ता अवधूत पाही रे, दत्ता अवधूत पाही रे, सद्गुरु सर्वाठाई रे, सद्गुरु सर्वाठाई रे, नाही रे मी नाही रे, नाही रे मी नाही रे, सद्गुरु सर्वाठाई रे,
सद्गुरु सर्वतानी। हरी 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 फार सुंदर। वेदांत घटित अशा तत्वज्ञानाने भरलेले हे अभंग आहेत बर का। हरी हरी एकतर मी असेन किंवा तो असेल, जर मी नसेन तर फक्त तोच असेल। मीच्या सापेक्ष तो आहे, तोच्या सापेक्ष माझ्या ठिकाणी असणारा मी आहे। जर मी गेला तर त्याच्या सापेक्ष असणारा तोही जातो आणि एक आनंद शिल्लक राहतो। त्यामुळे द्वैताद्वैत जीव कल्पना बुडाली आनंद डोही रे असं ते म्हणतात। सद्गुरु सर्वाठाई रे, आता मी नाही माझ्या सकट सर्वत्र सद्गुरुच भरून राहिलेले आहेत। परम पूजनीय श्री स्वामीजी शतकोटी प्रणाम। श्रवण करून जे समजत त्यातून आपल्याला जर स्वस्वरूपात डूब देऊन राहायचं असेल, आत्म्यात राहून कर्म करण्याच्या कलेत प्रावीण्य मिळवायचं असेल तर काय करता येईल याचा विचार करून ठरवून एखादी गोष्ट केली जाते। त्यात संकल्परहित राहिल्याने हे जमवताना उपयोग होईल असं ठरवून आपल्याला आयुष्यात जे व्हावं असं वाटत ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सद्गुरूंना सांगून मग जे त्यांच्या इच्छेने होईल ते ऍक्सेप्ट करावं असं ठरवलं। मनाला वाटलं त्याला वाट करून दिली, गोष्ट संपली, असं आपण करू असं ठरवलं। पण काल बुधवारच्या बैठकीत तुम्ही बोलत असताना असं वाटलं की संकल्प असावा असं स्वामीजींना सांगायचं आहे की काय, संकल्पाबाबत साधकाची कशी दृष्टी असावी ते सांगाल का। काही काही शब्द परमार्थातले मी तुम्हाला सांगतो बर का। हा, या प्रश्नाचं उत्तर देताना जसं सांख्य हा शब्द आहे, सांख्य हा शब्द भगवद्गीतेप्रमाणे आत्मविषयक तत्वज्ञान सांगतो, तर सांख्य याचा खरा अर्थ कपिल महामुनींचं निरीश्वरवादी असं तत्वज्ञान। पुरुष प्रकृती प्रधान असं जे तत्वज्ञान त्यालाही सांख्य म्हटलेलं आहे। म्हणजे सांख्य असा शब्द वापरला तर आपल्या डोळ्यासमोर दोन गोष्टी येतात, काय विषय चाललेला आहे ते लक्षात घेऊन त्याप्रमाणे अर्थ घ्यायचा। अक्षर हा शब्द जर उच्चारला परमार्थामध्ये तर अक्षर म्हणजे परमात्मा। यदक्षरम अनाख्ययम आनंदम अजम अव्ययम सद्गुरूंचंही वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवामध्ये हा अक्षर शब्द वापरलेला आहे। भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये देखील अक्षरम ब्रह्मपरमम ब्रह्माला अक्षर असा शब्द वापरलेला आहे। स्वभाव हा अध्यात्म उच्चते, पण त्या अक्षर ब्रह्माचा स्वभाव प्रकृती मूळ माया तिला अध्यात्म म्हटलेलं आहे। हिरवी अध्यात्म आपण कशा करता वापरतो बघा, पण इथं मूळ मायेला स्वभावाला अध्यात्म असं वापरलेलं आहे। म्हणजे कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या संदर्भात कोणता शब्द वापरलेला आहे, कोणत्या विषयाच्या संदर्भात, तसाच त्याचा अर्थ घ्यायला लागतो। मात्र हा अक्षर शब्द भगवद्गीतेमध्येच जीव पुरुषाला उद्देशून वापरलेला आहे, प्रत्येक वेळेला ब्रह्म या अर्थाने वापरलेला नाहीये। एक क्षर पुरुष आहे, एक अक्षर पुरुष आहे आणि एक पुरुषोत्तम उत्तम पुरुष किंवा परमात्मा आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळं क्षर 15व्या अध्यायात वर्णन करत असताना अक्षर या शब्दाचा अर्थ परमात्मा किंवा परब्रह्म म्हणून जर घेतला तर गोंधळ येईल. बरोबर आहे. तसं कामना रहितता असावी, आपण निष्काम असावं असं सांगितलेलं आहे. पण रामाची कामना धरावी असं सांगितलेलं आहे. आता निष्काम असणं आणि रामाची कामना धरणं हे समानार्थी झालं. जर जीवनामध्ये काम असेल तर राम नाही, पण रामाची कामना कशी धरायची मग? असं जर म्हटलं तर रामाच्या प्राप्तीची इच्छा असणं हेच काम म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे विषय येतात, डोळ्याचा विषय, कानाचा विषय, स्पर्शाचा विषय, या सर्व विषयांच्या पलीकडे अशी जी वस्तू आहे त्या वस्तूची इच्छा धरावी, भाषेच्या अपुरेपणामुळं असं घडतं. भाषेला किंवा शब्दांना जी मर्यादा आहे त्यामुळं असं घडतं. परमात्मा प्राप्तीची इच्छा यालाही कामनाच म्हणतात. पण इंद्रियांचे जे अर्थ आहेत त्याच्याकडे जाणं याला कामना म्हणतात. आणि जेव्हा कामना त्याग असा शब्द येतो तेव्हा या कामनांचा त्याग करणं, इंद्रियजन्य आणि परमात्मा प्राप्तीची इच्छा करणं. तसं संकल्परहित असणं, उलट संकल्पाने निर्माण झालेल्या सगळ्या काम आणि कामना टाकून दिल्यानंतर मग ध्यानामध्ये परमात्म्याची प्राप्ती होते. त्यामुळे संकल्प हा आपला पहिला अडथळा आहे असं सांगितलं जातं. संकल्प शून्य होऊन राहा, संकल्प शून्य होऊन बसा, संकल्प शून्य होऊन उठा, संकल्प शून्य होऊन जेवा, संकल्प शून्य होऊन रस्त्यांनी चाला. हेही संकल्प म्हणजे काम किंवा कामना. प्राणी संकल्पे बांधला असं समर्थ म्हणतात. संकल्पाने प्राणी बांधून घेतलेला आहे. आपण बद्ध झालो, मी जीव, मज बंधन, मज आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण भोगीना आता, हा संकल्पच आहे. जीवाचा पहिला संकल्प मी देह असा आहे असं म्हटलं जातं, दासबोधात म्हटलंय. त्या अर्थाने संकल्प हा शब्द कामना दर्शवणार आहे. संकल्प हा शब्द एवढ्या एकाच उद्देशाने वापरला जात नाही, तर संकल्प हा शब्द विशिष्ट ध्येयपूर्तीसाठी म्हणून, पण ते कामनिक नाही. आत्मप्राप्तीचं ध्येय असेल तरी देखील त्याला मग संकल्पच म्हणतात. तिथं ऐकताना घोटाळा होऊ शकतो. एका बाजूला संकल्प सोडा म्हणतात म्हणून संकल्प सोडण्याचा अभ्यास केला, पण स्वामीजींच्या श्रवणावरून असं वाटलं की काहीतरी संकल्प असावा. तर काय सोडायला सांगितलंय आणि काय धरायला सांगितलंय हे जर लक्षात आलं तर हा गोंधळ काही होणार नाही. रामनामासहित राहणं म्हणजे संकल्परहित होणं अंतिम अंगाने, पण रामनामासहित राहणं हाही संकल्पच आहे. एवढाच इथं फरक आहे. संकल्प असा की मी राम राम म्हणत राहीन, यांनी काय होईल तर तू संकल्पाच्या पलीकडे जाशील. दुसऱ्या अर्थाने जो संकल्प हा शब्द आहे, सर्व कामनांना ओलांडशील असा त्याचा अर्थ आहे. काल एक लहान मुलगी आली, ती 14-15 वर्षांची. तिला सांगत असताना मी असं म्हटलं की तुला अंतर्मुखता, तुला मी पुष्कळ सांगेन अंतर्मुखता या शब्दाचा अर्थ, पण एखाद वेळेला तुला तो फारसा समजणार नाही. त्यामुळे तू असं समज की नामस्मरण करणं म्हणजे अंतर्मुख राहणं. हे जे तिच्या आईने तिला सांगितलं होतं की स्मरण, अंतर्मुखता, शरणागती, प्रेमभाव, साक्षीत्व, याचे जरी अँगल बदलले थोडे अर्थागणिक, तरी देखील आत्मभावात स्थिर राहून करण्याच्याच या क्रिया आहेत. आणि ती ते विचारण्यासाठी माझ्याकडे आली ती. तेव्हा मी तिला असं सांगितलं की काहीतरी लक्षात ठेवून जर सगळ्या कृती क्रिया आपण केल्या, खेळायला गेली, तर खेळत असतानाच एका संकल्पासहित आपण राहिलो. तिथं संकल्प हा शब्द वापरला. नामस्मरणासहित राहिलो, स्वामीजी खेळत होते नाम किंवा उपनिषदातल्या ऋचा म्हणत, म्हणजे एका विशिष्ट भावनेमध्ये स्थिर राहून, स्थिर राहण्याचा संकल्प करून. हा संकल्प कामनिक नाहीये. एरवी संकल्प या शब्दाचा जेव्हा अडथळा येतो तेव्हा तो कामनिक आहे म्हणून नको असं सांगितलं जातं. म्हणून एका कामनिक गोष्टीला संकल्प म्हटलं जातं, पण कामनिक गोष्टींचा त्याग ज्यामुळे घडेल अशा कुठल्या तरी साधना किंवा मानसिक भाव पक्का धरण्याच्या स्थितीलाही संकल्पच म्हणतात. असं असल्यामुळं संकल्प या शब्दामुळे गोंधळ झाला असेल कदाचित. बघा आता संकल्परहित राहिल्यानं हे जमवताना उपयोग होईल असं ठरवून आपल्याला आयुष्यात जे व्हावं असं वाटतं ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सद्गुरूंना सांगून मग जे त्यांच्या इच्छेने होईल ते ऍक्सेप्ट करावं असं ठरवलं तर हा संकल्पच आहे. हे ठरवणं म्हणजे देखील संकल्परहित राहण्याचाही संकल्पच करावा लागतो. कि जे काही आता घडेल ते सद्गुरूंची इच्छा, यालाही संकल्प असंच म्हणतात. पण पहिला जो संकल्प रहित शब्द आहे तो कामना रहित असा आहे, आणि दुसऱ्या यांनी असं ठरवलं म्हटलं तिथं संकल्प केला असं म्हणायला पाहिजे. हा जो संकल्प शब्द आहे हा संकल्प शब्द मात्र पहिल्या शब्दाच्या अर्थापेक्षा निराळा आहे. मी असं पक्क ठरवलं, मी असा संकल्प केला, दोन्हीचा अर्थ एकच आहे. अशा प्रकारे जे त्यांच्या इच्छेने होईल ते ऍक्सेप्ट करायचे असे ठरवले म्हणजे संकल्पच केला खरं. म्हणजे मनाला वाटलं, त्याला वाट करून दिली, गोष्ट संपली. म्हणजे सद्गुरूंच्या इच्छेला वाट करून दिली, आता गोष्ट संपली. असं आपण करायचं असं ठरवलं, असा संकल्प केला, असा सरळ शब्द वापरला तर काही गोंधळ होणार नाही. एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने असा वापरला जातो कारण दुसरा शब्द नाहीये. त्यामुळं यालाही संकल्प म्हटलं आणि त्यालाही संकल्प म्हटलं. अक्षर ब्रह्माला देखील अक्षर म्हटलं आणि अबोधात्मक जीवाला देखील अक्षर म्हटलं, अक्षर पुरुष म्हटलं. काहीच इलाज नाही. आत्मविषयक तत्वज्ञानाला सांख्य म्हटलं आणि कपिल मुनींच्या शास्त्राला देखील सांख्य म्हटलं. असं असल्यामुळं कोणता विषय चाललाय आणि कशा विषयी चाललाय यावरूनच अर्थ कधी कधी घ्यायला लागतात, कारण अजून वेगळा शब्द नसतो, ही भाषेची मर्यादा असते. म्हणून आत्मसंकल्प करणं किंवा आत्म्याला प्राप्त करण्याची कामना धरणं याला कामना त्यागच म्हणतात. याला कामना किंवा काम्य जीवन म्हणत नाहीत. ज्या गोष्टीचा आत्म्याला जाणण्यासाठी म्हणून ज्या गोष्टीचा अडथळा ठरतो तर त्या गोष्टी टाकून देणं म्हणजे काम टाकून देणं, आणि आत्मा प्राप्त करण्याची इच्छा धरणं म्हणजे आत्मकाम होणं. अशा रीतीने काम हा शब्द दोन्ही ठिकाणी वापरला जातो. तर तो अशा भाषेच्या मर्यादेमुळं, कारण कितीही म्हटलं कसंही म्हटलं तरी भाषा ही निर्माण झालेली गोष्ट आहे. जाणीव जी आहे त्या जाणीवेला किंवा प्रतिभेला वाट करून देण्यासाठी शब्द आलेला असतो. ती वाट परिपूर्णपणाने शब्द कधी कधी करू शकत नाही, ही शब्दाची मर्यादाच आहे. पण त्याचेही मग सर्वसामान्य नियम आणि सार्वत्रिक मान्यता अशी असते की रामाची कामना याला कामना किंवा काम्य जीवन समजत नाहीत आणि इंद्रियजन्य विषयाची कामना याला मात्र काम्यता किंवा काम्य जीवन समजतात. अशी एक सर्व मान्यता याबाबत होते आणि प्रश्न सुटतो, आपल्याला त्या त्या गोष्टीचा अर्थ समजतो. तसं हे जे स्मरण, अंतर्मुखता, शरणागतता, प्रेमभाव, साक्षित्व, तर हे संकल्पच आहेत. पण आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे, आपल्याला अशी अशी डिग्री संपादन केल्यानंतर आपला जो पगार आता 40,000 आहे त्याच्याऐवजी 1,00,000 होईल म्हणून ती डिग्री संपादन, तर हे जे संकल्प आहेत या संकल्पांना कामना म्हणतात. भाषेच्या मर्यादेमुळं दोघांनाही एकाच भाषेने जरी बोललं गेलं तरी अर्थ वेगळे असतात, एवढाच त्याचा अर्थ आहे. मला वाटतं की हा प्रश्न मला समजला त्याप्रमाणे मी उत्तर दिलं, पण याच्यात दुसरा काही अर्थछटा असेल तर सांगा म्हणजे आपण बोलू. पण काल बुधवारच्या बैठकीत तुम्ही बोलत असताना असं वाटलं की संकल्प असावा असं स्वामीजींना सांगायचं आहे काय. हो, संकल्प रहित जीवन असण्याचा संकल्प असावा असं स्वामीजींना सांगायचं अशी मजा आहे. कधी कधी सकाळची ध्यानाची बैठक पूर्ण वेळ चांगली होते, निदान मनातील विचारांची वर्दळ तरी खूप कमी होऊन जाते. आपल्या कृपेमुळे जेव्हा जेव्हा हे घडते त्या त्या दिवशी पुढचा दिवस सर्व कामे करताना बराच वेळ मन निस्तरंग राहते. कधी कधी तर खूप तास आपण असेच विचाराशिवाय काम करत आहोत असे जाणवते आणि हा विचार आला की मग मात्र निस्तरंगता सोडून जाते. वाटते की असे निस्तरंग राहणे बरोबर आहे का की अजून आपल्याला सोहमचे स्मरण, सद्गुरु स्मरण, मध्यवर्ती संकल्पांचे स्मरण करणे गरजेचे आहे. तर स्वामीजी सहज मिळत असलेली निस्तरंगता मोडून असे स्मरण करणे आवश्यक आहे का? नाही, मुळीच नाही. कारण स्मरण करणं अशा रीतीने, सोहमचं स्मरण करणं म्हणजे मी तो अशा प्रकारचे शब्द उच्चारणं, समर्थांनी म्हटले महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला. म्हणून जेव्हा जेव्हा तुमची अशी मनस्थिती असते की तुमचं मन सैरभैर फिरत असत, काही केल्या एकाग्र होत नाही, तेव्हा ज्याचा जप ही सांगितलेला नाही अशा महावाक्याचं स्मरण करावं. सोहम सोहम अशा प्रकारचे शब्द मनामध्ये घोळवावेत, सतत घोळवावेत. पण जेव्हा मन निस्तरंग राहतं तेव्हा खरं हे सोहम सिद्ध होत. सोहम ही स्थिती आहे, ती स्थिती अशी आहे की परमात्म्याचं जे स्वरूप तेच अहमचं स्वरूप. परमात्मा निर्गुण, निराकार, अव्यक्त, अचिंत्य, जन्म मरण रहित, अविनाशी, चैतन्य रूप, आनंद रूप, शांत स्वरूप. बस मन जर शांत स्वरूप असेल तर जे गाठलेलं गाठायचं आहे तेच जर गाठलेलं असेल तर तिथं सोहम सोहम काय करणार. त्यामुळे जेव्हा जेव्हा अशी स्थिती येते तेव्हा ते भाग्य समजावं, तेव्हा ती सद्गुरु कृपा समजावी. आणि जेव्हा अशा स्थितीत आपण नसतो तेव्हा मग राम राम म्हणावं, सोहम सोहम असं म्हणावं, सद्गुरु स्मरण करावं. पण सद्गुरूंच्या स्वरूपाशीच एकरूपतेचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा मग ओढून परत कोणतं सद्गुरु स्मरण करणार. सद्गुरूंचं स्मरण मन इतस्तत भटकत असतं, म्हणून मग स्वामीजींना मनुष्य ठेवून समोर आणायचं, स्वामीजींचं बोलणं चालणं आठवायचं, स्वामीजींचा उपदेश आठवायचा. पण ज्या वेळेला मन मुळातच निस्तरंग झालेलं आहे ध्यानानी आणि ती निस्तरंगता टिकून राहिलेली आहे, त्यावेळेला ज्या सुखाचा प्रत्यय आला ध्यानाचा, त्या सुखातून अजून उतरलेलोच नाही अशी परिस्थिती असेल, ज्या शांतीचा अनुभव आला त्या शांतीतून आपण उतरलेलोच नाही खाली अशी परिस्थिती असेल, तेव्हा आपण सद्गुरूंच्या सन्निधीच आहोत, ओढून ताणून परत कोणतं स्मरण करणार. उलट जे लिहिलंय ते बरोबर आहे की अशा वेळेला मध्यवर्ती संकल्पांचं स्मरण किंवा अशा प्रकारचं कोणतं स्मरण जर केलं तर ही सहज मिळत असलेली निस्तरंगता मोडून जाते आणि उलट विचाराला यायला अवधी दिल्यासारखं आहे. एकदा विचार आले की थोड्या वेळ तसे येतील मग कुठलेही येतील, त्यामुळे ही स्थिती मुद्दामहून कधीही मोडू नये. कारण तसेच निस्तरंग राहणे हे सहज घडते. हा सहज जो शब्द आहे हा फार महत्वाचा आहे. पंतमहाराजांच्या अभंगामध्ये देखील सहजची आलो सहजची जातो असं म्हटलेलं आहे. कबीरांनी देखील साधो सहज समाधी भली असं म्हटलेलं आहे. हा सहज म्हणजे मुद्दाम प्रयत्न न करता, ओढून ताणून न करता, एखाद वेळेला कधीतरी मोठ्या भाग्यानी अशी वेळ येते की तेव्हा आपण सहज तसे असतो तसंच राहावं. कारण तसेच निस्तरंग राहणे हे सहज घडते, तर स्मरण मुद्दामहून करावे लागते. अगदीच बरोबर आहे. अशा वेळेला मुद्दामहून स्मरण करण्याची काही, तुम्ही स्मरणातच जेव्हा असता किंवा स्मरणाचा जो परिणाम अंतिम त्याच्यामध्ये तुम्ही असता, तर त्याच्यातून बाहेर येऊन परत काय करता असं काही करू नये. नक्की काय करावे तर नक्की असंच करावं अगदी, की त्याच्यातून बाहेर मुळीच येऊ नये. जितकं राहता येईल तितकं राहावं. मी तर म्हणतो की ध्यानातून उठलं की कोणाकोणाला ध्यानातून उठल्यानंतर देखील ध्यानाची स्थिती मोडलेलीच नसते आणि ती 5-7 मिनिटं टिकून असते. त्यावेळेला तो डोळे उघडून असतो. ध्यानातून उठला, आसनावरून बाहेर आला, आपला आवरायला त्यांनी घेतलं, तरी देखील तशाच प्रगाढ किंवा शांत अशा स्थितीत असतो, जणू ध्यान मोडलेलंच नाहीये. त्यावेळेला त्या स्थितीचा अनुभव किंवा आनंद किंवा समाधान हे तसंच मिळत राहतं, ते तसंच चालू ठेवावं. कोणाकोणाला कधी कधी असं होतं की ही 5 मिनिटं टिकते, तर कोणाच्या बाबत ही स्थिती चांगली जास्त 15-20 मिनिटं अर्धा तास टिकते, कोणाकोणाला तासभर देखील टिकते. मग सगळं आवरून तुम्ही जेव्हा पूजा वगैरे स्नान करून निहारी करायला बसता, तेव्हा जेव्हा तुम्हाला बायको म्हणते की असं काय घुम्यासारखे बसलेले आहात, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की आपण जे सहज चांगल्या भावात आहोत त्याला कोणीतरी घुम्यासारखं बसणं म्हणतात. मग तुमच्याही मनात एखादा विकार निर्माण होतो की बसू दे ना मला असं तसं, तर तो तिथून मग मन सुरू होत, तिथून मन सुरू होत. किंवा ऑफिसमध्ये जाताना सिग्नल पशी रस्त्यात कधीतरी तुम्ही या स्थितीतून बाहेर येता आणि जगतामध्ये येता. जगतामध्ये येता तेव्हा पार स्मरण नाहीस होत, संपलंच, तेव्हा स्मरण ठेवायला सांगितलेलं आहे, तेव्हा संकल्प राखायला सांगितलेला आहे. या उलट कधी कधी दिवसभर एवढी कामांची लिस्ट मागे लागते की ध्यान फार कमी वेळ किंवा अजिबात बसायला वेळ होत नाही, मग रात्री झोपताना आपण सांगितल्याप्रमाणे थोडा वेळ श्लोक म्हणून 2 मिनिटे बसले जाते. परंतु त्या आधीचा दिवस मात्र व्यग्रतेत जातो. आज ध्यान झाले नाही, त्यासाठी वेळ मिळा, ज्यासाठी वेळ मिळायला पाहिजे तो न मिळता काय हा कामाचा व्याप मागे लागला आहे, या विचारांनी त्रागा होतो, मन अस्वस्थ होते. मी तर असं सांगेन की असा त्रागा नंतर करण्यापेक्षा जर शक्य असेल, आपल्या हातात असेल, तर एखादं काम उद्या करावं, पण ध्यान करावं. असा मनाला त्रागा, मन असा त्रागा करतं याचा अर्थ ध्यानाची आवड आपल्याला निर्माण झालेली आहे. पण आपण आपला दिनक्रम असा ठेवला की आपण आपल्या मनाकडेही पाहिलं नाही, आपल्या बुद्धीच्या निश्चयाकडे देखील पाहिलं नाही. त्याच्याऐवजी ध्यान करूनच जर सगळी कामं केली असती तर बरं झालं असतं असं मी म्हणेन. मात्र भगिनी वर्गाच्या बाबत असं खरंच कधी कधी घडतं. सणासुदीचे दिवस असतात विशेष करून, तेव्हा सकाळी उठल्यापासून तो सण साजरा करण्याची संपूर्ण जबाबदारी जशी त्या एकट्या भगिनीवरच असते. बाकी सगळे आपापला आवरून मस्त बसतात आणि ती मात्र कामात व्यग्र असते. तिला जरा अधिकच कामं करावी लागतात. अशा वेळेला खरच वेळ मिळत नाही. आपला समाज सामाजिक रचनेमध्ये तो वेळ भगिनीला देत नाही. पण तसं होऊ नये म्हणून तर पाडव्याच्या दिवशी आपण ध्यान ठेवतो. तुम्ही अशी कल्पना करा की पाडव्याच्या दिवशी आपण इथं ध्यान ठेवलं नसतं तर भगिनींना घरी 1 तास ध्यानाला बसायला कोणी दिलं असतं. दसऱ्याच्या दिवशी आपण ध्यान ठेवतो, दिवाळीच्या 1 दिवशी आपण ध्यान इथं ठेवतो, तर ते तुम्ही सांकेतिक समजा, म्हणजे तसंच दिवाळीच्या इतर दिवशी घरी करा असं मी म्हणेन. घरी श्राद्ध पक्षांसारखी गोष्ट असेल तेव्हाही करा. मी असं म्हणतो की रात्री झोपायच्या आधी 2 मिनिटं करायच्या ऐवजी सकाळीच जरा 2-5 मिनिटं 10 मिनिटं ध्यान करा आणि मग काय करायचं ते करा. कामाला हातच घालू नका. असं समजा की आपण उठायलाच आपल्याला 15 मिनिटं उशीर झाला, काय करू शकला असतात, तसे बसा. आणि बसाल तेव्हा निवांत बसा, पुढे काही काम नाहीये अशा भावनेने बसा. बसा 15 मिनिटं, मग ही वेळच येणार नाही चिडचिड होण्याची. आणि असं जमवता यावं अशी माझी इच्छा आहे आणि तुमच्या बाबत माझी प्रार्थनाही आहे. आणि तुम्हीही तुमच्या बाबत तसं निश्चयाने ठरवा किंवा मगाच्या भाषेत तसा संकल्प करा. या संकल्पाला तसं महत्व आहे. असे होऊ नये म्हणून काय करता येईल. आदल्या दिवशीच कल्पना असते की दिवस असा हेक्टिक जाणार आहे म्हणून सकाळी लवकर उठून बसले तर झोप पूर्ण झालेली नसते, शरीर दमलेले असते. नक्की काय करावे म्हणजे मन शांत राहून दिवसभराचे काम पार पाडता येईल. त्यामुळं 1 तास आपली बैठक आहे म्हणून 1 तास लवकर उठू नका. तुम्ही झोपेला चांगला मान द्या. निद्रेही मानू दिजे अवसरे एके असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. पण 1 तास लवकर न उठता उठाल त्याच्याऐवजी 15 मिनिटं लवकर उठा आणि ध्यानाला बसा. 15 मिनिटं चालतील, 15 मिनिटच बसा. पण कितीही तुमचं जे अर्जंट काम आहे त्याच्या आधी ध्यान करून मगच घर सोडा, करू शकाल. आणि जर नाही अगदी करता आलं तर मग रात्री करा. अशा वेळा तुमच्या जीवनामध्ये कमी येवोत अशी माझी प्रार्थना आहे. की अगदी एवढं प्लॅनिंग करून देखील तुम्हाला जमलं नाही असंही कधी कधी होऊ शकेल शरीर दमल्यामुळं, पण अशा वेळा तुमच्या जीवनामध्ये कमी येवोत. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय। आपल्या इथं या फुटपाथ